तुम्ही ऐकत आहात यशस्वी उद्योजक, पहिल्या पिढीचा इलेक्ट्रॉनिक उद्योजक. लेखक विश्वास महाजन, आवाज सचिन सुरेश आणि अमोघ चंदन. भारतात एकेकाळी ब्रेन ड्रेन या शब्दाची खूप चर्चा होती. देशातली हुशार मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली की परत येत नसत, त्यामुळे देशातली बुद्धिमत्ता आटेल की काय अशी चिंता होती. अशा काळात अजय भागवत मात्र अमेरिकेतून परत आले. इतकंच नाही तर ते उद्योजक बनले आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांमधल्या हुशार मुलांचं ते प्रेरणास्थान ठरले. अजयजी, सुरुवातीला तुमचं लहानपण, शिक्षण आणि कुटुंबाविषयी सांगाल.
तशी आमची फॅमिली विदर्भातली. माझा जन्म झाला अकोल्यामध्ये, पण वडिलांची नोकरी वीज मंडळामध्ये, त्यामुळे त्यांची बदली जिथे जिथे व्हायची तिथे आम्ही सगळेच जायचो.
कुठल्या कुठल्या गावात तुमचं बालपण गेलं?
आम्ही नाशिक, अमरावती, डोंबिवलीत राहिलो आहोत बरीच वर्ष. नंतर मी मुंबईला गेलो. मी 10वी मुंबईतून केलं, पार्ले टिळक विद्यालयातून, आणि 11वीला मीरा कॉलेजला गेलो. IIT ला गेल्यावर हॉस्टेलला राहायला गेलो. त्यानंतर आई वडील कुठे कुठे गेले, त्यांच्या बदल्या होत गेल्या. मी मात्र बरीच वर्ष मुंबईमध्ये काढली. खरं सांगायचं तर आमचं कुटुंब टिपिकल लोअर मिडल क्लास होतं. चांगले मित्र आणि चांगले संस्कार यामुळे माझ्यात बराच फरक पडला. मला वाटतं की IIT मध्ये जाण्याने सुद्धा माझ्या आयुष्यात आमूलाग्र फरक पडला.
IIT मध्ये जाण्याचं कसं ठरलं? की लहानपणापासून इंजिनिअरिंग करायचं असं काही?
माझे वडील वीज मंडळात होते, त्यांच्याकडे पदवी नव्हती तर डिप्लोमा होता, त्यामुळे अनेक वर्ष त्यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन मिळालं नव्हतं. तुम्ही कसंही काम करा, प्रमोशन मिळण्यासाठी किमान 20 वर्ष नोकरी होणं आवश्यक होतं. मी असं ऐकलं की जर का तुम्ही IIT मधून BTech केलं तर तुम्ही डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून लागता. म्हणून म्हटलं ठीक आहे, आपण IIT ला जाऊयात. माझ्या मते सगळ्यात पहिला टेक ऑफ पॉइंट तो होता.
बरेच जण जे IIT मध्ये शिकायला जातात ते सांगतात की IIT मध्ये प्रवेश मिळणं आणि तिथे शिकणं ही खूप मोठी बाब असते.
हो, अगदी खरंय. कारण काय होतं की तो
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.